आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारताच्या मेक इन इंडिया प्रवासांत एक नवो अध्याय जोडटा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. गुजरातांतल्या TDS लिथियम आयन बॅटरी प्लांटान हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडाचे उत्पादनाचो शुभारंभ केल्या उपरांत तांणी उपस्थितांक उद्देशून उलोवप केलें. हो प्रसंग भारत आनी जपान हांचे मदल्या इश्टागतीन नवो आयाम जोडटलो अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें.
इन इंडिया इस यात्रा में एक नया अध्याय जुड़ रहा है. आज से भारत में बने इलेक्ट्रिक व्हीकल्स 100 देशों को एक्सपोर्ट किए जाएंगे. साथ ही आज हाइब्रिड बैटरी इलेक्ट्रोड मैन्युफैक्चरिंग भी स्टार्ट हो रही है. आज का ये दिन भारत और जापान की फ्रेंडशिप को भी नया आयाम दे रहा है.
भारत आणि जपान हांचे मधल्या वाढत्या भागीदारीचो उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केलो. 2047 मेरेन भारताच्या आत्मनिर्भर जावपाच्या प्रवासान जपान एक मुखेल उदरगत भागीदार आशिल्ल्याचे ताणी परत एकदा अधोरेखित केले. भारताकडे लोकशाहीचे बळगे, काम करपी तरणाट्यांची व्हड प्रमाणात संख्या आणि कुशळ कामगारांची व्हड संख्या असा असे मोदी हांनी सांगले. भारताच्या दरेका भागीदार देशा खातीर ही एक फायदेशीर परिस्थिती असा असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. मारुती सुजुकी सारखिल्यो कंपनी मेक इन इंडियाचे ब्रँड अँबेसेडर झाल्यात असे ताणी म्हणले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी आज गुजरातांतल्या हंसलपुरात मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहना BEV ई-वितारक 500 बावटो दाखयलो. युरोप, जपान सारख्या मुखेल बाजारपेठे सयत 100 देशांनी ही वाहनां निर्यात करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिरेस्तारा जपानच्या भोंवडेर वतले. जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा हांचे बरोबर 15 भारत जपान वर्सुकी शिखर सभेत वांटो घेवपा खातीर मोदी 29 आणि 30 ऑगस्टाक जपानांत आसतले. आज नवी दिल्लीत पत्रकार परिशदेत उलयतना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हांणी सांगले, वर्सुकी शिखर सभेक लागून दोन्ही प्रधानमंत्र्यांक द्विपक्षीय संबंधांचो खोलायेन नियाळ घेवपाची आनी प्रगतीचो नियाळ घेवपाची संद मेळटली.
Narendra Modi is embarking on an official visit to Japan on the evening of 28th August. He will be in Japan on the 29th and the 30th of August for holding the 15th India-Japan annual summit with the Prime Minister of Japan, His Excellency Shigeru Ishiba. This will be a visit that will be fully dedicated to the bilateral agenda between India and Japan.
भारताची स्वनिर्मित आयरन डोम प्रणाली, सुदर्शन चक्र, रणनीती नागरी आणि राष्ट्रीय महत्वाच्या सुवातींची राखण करतली असे प्रमुख रक्षा अध्यक्ष जनरल अनिल चौहान हांनी सांगले. मध्य प्रदेशातल्या आर्मी वॉर कॉलेजीन आज झूज युद्धनीती आणि युद्ध संघर्ष विषयीच्या तिन्ही सेनांची 2 संवाद कार्यावळ रणसंवाद 2025 उलोप करताना चौहान हांनी म्हळे, हे प्रणालीन घटफूट मुळावी बांदावळ आणि प्रक्रियांचा विकास आस्पावित असतलो. ऑपरेशन सिंदूर सारख्या आधुनिक झुजांत प्रगत संरक्षण तंत्रगिन्यानाची जायती उदाहरणं दिल्यात असे प्रमुख रक्षा अध्यक्षांनी सांगले. घरमंत्री अमित शाह हांणी आज नवी दिल्लीत जावपी 2 व्हायब्रंट विलेज प्रोग्राम कार्यशाळेच्या उक्तावण अधिवेशनात उलोप केले. घर मंत्रालयाच्या शिमे व्यवस्थापन खात्यान ताचे आयोजन केला. यावेळी शाह हांणी सांगले, ही व्हायब्रंट विलेज कार्यावळ 3 मुखेल मुद्द्यांचेर आधारित असा. तातूंत शिमेवेल्या गावांतल्यान स्थलांतर थांबप आनी या गावांतल्या दरेकल्या केंद्र आनी राज्य सरकाराच्या येवजणेचो पुराय फायदो मेळचो हाची खात्री करप, तशेंच शीम आनी राष्ट्रीय सुरक्षा घटमूट करपाची एक घटमूट यंत्रणा म्हणून गावांची उदरगत करप हांचो आस्पाव जाता. हवामान खात्यान आज दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादांत काय सुवातांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फुडले 2-3 छत्तीसगड, कर्नाटका, केरळा, कोकण, गोय, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि भारताच्या ईशान्य वाठारांनी उटंगराचा पाऊस पडपाची शक्यताय असा. बिहारांतल्या राजगिरांत जावपी हॉकी दादल्यांच्या आशियाय कप 2025 सगळ्या मॅची खातीर प्रवेश फुकट आसतलो असे हॉकी इंडियान जाहीर केला. ही सर्त राजगीर हॉकी स्टेडियमात 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर मेरेन जातली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो फाल्यां सकाळीं 8:40.